भारती पुणे. सुरेखा जोशी सादर करत आहे पुणे वृत्तांत. पुण्यात गेल्या 3-4 महिन्यांमध्ये विविध कारणांमुळे रक्तदान शिबिरांचं प्रमाण कमी झालं आहे. त्यामुळे पुणे शहरात रक्ताचा तुटवडा जाणवत असून रुग्णांची आणि नातेवाईकांची धावपळ होत आहे. रक्तपेढ्यांमध्ये दररोज अंदाजे 40 ते 50 रक्तपिशव्यांची मागणी असते. त्यापैकी साधारणपणे 30 पिशव्यांची मागणी पूर्ण होत आहे. नियोजित शस्त्रक्रियांसाठी 2-3 दिवसात रक्त उपलब्ध करून देण्याचं सांगितलं जात आहे. ससून, YCM, औंध जिल्हा रुग्णालय, जहांगीर, KEM, रुबी हॉल अशा अनेक रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा आहे. पिंपरी विधानसभा मतदारसंघ कार्यालयाच्या वतीनं मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी मतदान जनजागृती करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज आकुर्डी इथल्या जैन स्थानकात मतदान जनजागृती करण्यात आली. यावेळी साध्वी डॉक्टर राजश्रीजी, डॉक्टर मेधाश्रीजी यांच्या उपस्थितीत 100% मतदान करण्याची शपथ जैन बांधवांनी घेतली. मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी सोसायट्या, शैक्षणिक संस्था, गर्दीची ठिकाणं, विविध समाज मंदिरं, प्रवासी वाहतूक संस्था यासह सोशल मीडियाद्वारे जनजागृती करण्यात येत असल्याचं निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना यादव यांनी सांगितलं. कसबा मतदारसंघात आज महायुतीचा विजय संकल्प मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कसबा मतदारसंघात महायुतीच्या विजयासाठी आणि राज्यात महायुतीची सत्ता पुन्हा प्रस्थापित करण्याचा संकल्प या मेळाव्यात करण्यात आला. हेमंत रासने यांना कसब्यातील जनता नक्की विधानसभेत पाठवेल असा विश्वास यावेळी नेत्यांनी व्यक्त केला. सिंहगड रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी कमी करून प्रवास गतिमान व्हावा या उद्देशानं एकात्मिक वाहतूक आराखड्याची नियोजनबद्ध अंमलबजावणी करत असल्याची माहिती पर्वती विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार आमदार माधुरी मिसाळ यांनी दिली. राजारामपूल, नवशा मारुती, सरितानगरी, दत्तवाडी, पानमळा या परिसरात मिसाळ यांच्या प्रचारार्थ आज आयोजित पदयात्रेच्या वेळी त्या बोलत होत्या. राजारामपूल चौकातील उड्डाणपूलांचं 75% काम पूर्ण झालं आहे. उर्वरित काम 2025 पर्यंत पूर्ण होईल असंही मिसाळ यांनी सांगितलं. कॅन्टोन्मेंटच्या विकासासाठी लोकांनी रमेश बागवे यांच्या पाठीशी राहून त्यांना भरघोस मतांनी विजयी करावं असं आवाहन विधानसभेतील काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात यांनी आज केलं. बागवे यांच्या मुख्य निवडणूक कचेरीचं उद्घाटन थोरात आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते झालं. महाविकास आघाडीतील सर्व पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी मार्गदर्शन करून विजयाबद्दल विश्वास व्यक्त केला. कोथरूड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी आज सकाळी तात्यासाहेब थोरात उद्यानात जाऊन सकाळी फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांशी संवाद साधला. पाटील यांनी मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी सर्वांनी अवश्य मतदानाचा हक्क बजावला पाहिजे असं आवाहन केलं. पुण्यातील छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांनी औंध रोड भागातील सर्व मंडळातील युवकांसोबत बैठक घेऊन त्यांना केलेल्या कामांची माहिती दिली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा येत्या मंगळवारी पुण्यात होणार आहे. या सभेसाठी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव शहरात ड्रोन कॅमेरे पॅराग्लायडरच्या उड्डाणास बंदी घालण्यात आली असून आदेशाचा भंग करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचा इशारा पोलीस सहआयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी दिला आहे. आयुर्वेद या प्राचीन भारतीय ज्ञान परंपरेला आधुनिक काळात सातत्यपूर्ण संशोधन, नवकल्पना, जागतिक भागीदारी आणि कौशल्यपूर्ण विपणनाची जोड देणं आवश्यक असल्याचं मत तेलंगणचे राज्यपाल जिष्णुदेव शर्मा यांनी आज पुण्यात व्यक्त केलं. भारतीय आयुर्वेद संस्थेतर्फे आयोजित राज्यस्तरीय धन्वंतरी पुरस्कार सोहळा आणि आयुर्वेद संभाषा या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. धुळे इथं सुरू असलेल्या आंतरजिल्हा फुटबॉल कनिष्ठ गटाच्या मुलांच्या स्पर्धेत गतउपविजेता पुणे संघानं अंतिम फेरीत धडक मारली. उपांत्य फेरीत पुण्यानं अहमदनगरवर 3-2 असा विजय मिळवला. अंतिम फेरीत पुण्यासमोर गतविजेता मुंबई जिल्हा संघाचं आवाहन आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.